श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 23। योच्यमानानवेक्षेहं य एते अत्र समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षव। धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे। तात्पर्य, दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्ट बेत आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते। दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत। असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती, पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता। शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते, यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती। तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावयाचा आहे त्यांचा बळाचा अंदाज घेण्याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती।